नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 8 ते 13 नोव्हेंबर मेरेन अंगोला आनी बोत्सवानाच्या भोंवडेर आसात. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमण्या टप्प्याचो प्रचार काल सांज वेळा सोंपलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या भूतान भोंवडेक सुरवात करतले. पणजी गोंय हांगा सुरू आशिल्ल्या 2025 वर्साच्या फिडे बुद्धीबळ विश्वचषक टाय ब्रेकरात ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमण हांणी ग्रँडमास्टर बोगदान डेनियल डीक हाका हारावन चवथे फेरयेंत पावला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी लुआंडा हांगा तांच्या अंगोलाच्या समपदस्थ जोआओ लॉरेंको हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा केली. ते पयली लुआंडा हांगा राष्ट्रपती भवनात तांचे भव्य औपचारीक स्वागत आनी गार्ड ऑफ ऑनर दिलो. भारत आनी अंगोला मदल्या बहुआयामी भागीदारी अधिक दृढ करपाच्या उद्देशान दोनी फुडारांनी व्यापक चर्चा केली. चर्चे वेळार राष्ट्रपती मुर्मू हांणी दोनी देशाच्या सामायिक प्राधान्य आनी पूरकता प्रतिबिंबीत करपी विस्तृत क्षेत्रांमदी सहकार्य वाडोवपाच्या म्हत्वाचेर भर दिलो. संसदीय सर्वोत्तम पद्दतीचे सामायिकीकरण, शेती खासा करून बियाणे आनी खतां, तेल सोद आनी शुद्धीकरण, कनेक्टिव्हिटी आनी येरादारी मुळावी सुविधा, दुर्मी पृथ्वी खनिजां आनी हिरे प्रक्रिया ह्या सारख्या क्षेत्रात संभाव्य सहकार्याचेर तांणी उजवाड घालो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज लुआंडा हांगाच्या आपल्या राष्ट्रसभेत अंगोलाच्या संसद सदस्यांक संबोधित करतली. अंगोलातल्या भारतीय समाजाच्या वांगड्याकडेनूय ती संवाद साधतली. राष्ट्रपती मुर्मू 8 ते 13 नोव्हेंबर मेरेन अंगोला आनी बोत्सवानाच्या भोंवडेर आसात. फाल्यां ती अंगोलाच्या 39व्या स्वातंत्र्याच्या उत्सवात वांटो घेतली. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमण्या टप्प्याचो प्रचार काल सांज वेळा सोंपलो. ह्या टप्प्यात 11 नोव्हेंबराक 20 जिल्ह्यांतल्या 122 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातलें. निमण्या टप्प्यात 3.7 कोटी वयर मतदार, जातूंत 136 बायलांसयत 1302 उमेदवारांचे वेंचणूक भवितव्य थारायतले. प्रचाराच्या निमण्या दिसा वरिष्ठ प्रचारक, स्टार प्रचारक आनी एनडीए महाआघाडी बंधन आनी हेर पक्षाचे नामनेच्या फुडाऱ्यांनी जायत्या भौशीक बसकांनी आनी वेंचणुकेच्या रॅलींत उलोवप केले. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सासाराम आनी अरवल हांगाच्या भौशीक बसकांनी उलोवप केले. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी औरंगाबाद आनी कैमूर हांगाच्या 2 बसकांनी उलोवप केले. जेडीयूचे अध्यक्ष आनी मुख्यमंत्री नितीश कुमार हांणी औरंगाबाद, गय आनी कैमूर हांगा जायत्यो वेंचणूक रॅली केल्यो. मजगतीं उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी योगी आदित्यनाथ अररिया, सुपौल आनी मधुबनी जिल्ह्यांतल्या जायत्या भौशीक बसकांक हजर आशिल्ले. महाआघाडीतल्यान काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी पुर्णिया आनी किशनगंजातल्या भौशीक बसकांनी उलोवप केले. भाबुआ, रोहतास आनी औरंगाबाद हांगाच्या 11 भौशीक बसकांनी आरजेडी फुडारी तेजस्वी प्रसाद यादव हांणी भाशण केले. जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर, बसपा, आयआयएमआयएम आनी हेर पक्षांतले स्टार प्रचारकांनी प्रचाराच्या निमण्या दिसा नेटान वेंचणूक रॅली, भौशीक बसकांनी आनी रोड शोत वांटो घेतिल्लो. उत्तराखंड राज्याच्या रुपया महोत्सवा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देहरादूनात 8260 कोटी परस चड किमतीच्या विकास प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली. हातूंत 930 कोटी परस चड किमतीच्या प्रकल्पांचे उक्तावण आनी 7210 कोटी परस चड किमतीच्या प्रकल्पांची बुन्याद घालप आस्पावता. हे प्रकल्प पिवपाचे उदक, सिंचन, तांत्रीक शिक्षण, उर्जा, शारी विकास, खेळा आनी कुशळटाय विकास ह्या सारख्या प्रमुख क्षेत्रांकडेन संबंधित आसात. प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत प्रधानमंत्र्यांनी 62 कोटी परस चड अर्थीक मदत थेट 28,000 परस चड अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत केली. देहरादूनात रान संशोधन संस्था FRI कॅम्पसात एका मेळाव्यात उलयताना मोदींनी म्हळें की 9 नोव्हेंबराक हो दीस उत्तराखंडाच्या लोकांच्या दीर्घ संघर्ष आनी चिकाटीचे फळ आसा. भारतातल्यान थिंपूक पाविल्ल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषाक दिल्ल्या येवकारा बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भूतानाच्या जनतेचे आनी नेतृत्वाचे कौतुक केले. सोशल मिडिया पोस्टात मोदींनी म्हळां की हे अवशेष शांती, करुणा आनी सौहार्दाच्या कालातीत संदेशाचे प्रतीक आसात. भगवान बुद्धांची शिकवणी भारत आनी भूतानाच्या सामायिक आध्यात्मीक दायजामधलो एक पवित्र दुवो आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या भूतान भोंवडेक सुरवात करतले. ह्या भेटी वेळार मोदी आनी भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक 1020 मेगावॉट पुनात सांगुचू 2 जलविद्युत प्रकल्पाचे उक्तावण करतले. भारत आनी भूतान संयुक्तपणान हे प्रकल्प विकसीत करतात. भूतानाचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचूक हांच्या 70व्या जयंती निमतान आयोजित कार्यावळीक प्रधानमंत्री हजर रावतले आनी तांचे समपदस्थ शेरिंग तोबगे हांची भेट घेतले. राज्य मंत्रीमंडळात बहुपत्नी पदवाचेर बंदी घालपाच्या विधेयकाक मान्यताय दिल्या अशें आसामाचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा हांणी सांगला. बहुपत्नीत्वाची प्रथा बेकायदेशीर आनी नष्ट करपाक खंयच्या मनशाचो पयलीचो जोडीदार जिवो आसा, कायदेशीर रितीन वेगळे जाल्ले ना वा घटस्फोटाच्या हुकुमांतल्यान तांचे आदले लग्न रद्द जाल्ले ना जाल्यार लग्न करपाक मनाय घाल्या. तशें तशें बहुपतित्वाक अशा पिडीत बायलांक खूब फावट सहन करचे पडिल्ल्या प्रचंड त्रासाची दखल घेवन लुकसाण भरपा दिवपाची तरतूद ह्या विधेयकांत केल्या. ह्या विधेयकाक द आसाम प्रोहिबिशन ऑफ पॉलिगेमी बील 2025 अशें म्हणटले. मंत्रिमंडळ बसके उपरांत पत्रकार परिषदेत उलयतना सर्मा हांणी सांगले की ह्या म्हयन्याच्या 25 तारखेक विधानसभेत मान्यताये खातीर ते सादर करतले. तशेंच बहुपत्नीत बळी पडिल्ल्या बायलांक लुकसाण भरपाई दिवपा खातीर सरकार नवो निधी तयार करता जाका लागून तांकां आपले जिवीत चालू दवरपाक कसलीच अडचण येवची ना अशें तांणी सांगले. आरोपी बहुपत्नी पत्वाचो गुन्यांवकार थारल्यार ताका 7 वर्सां मेरेन सक्त मजुरीची ख्यास्त जावंक शकता अशेंय मुखार सर्मा हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेली खबरो. टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील शारी गतिशीलता नियोजन आतापासूनच सुरुवात करपाक जाय असे केंद्रीय गृहनिर्माण आणि शारी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर आणि म्हणा. हाका लागून जेव्हा ही शहरां टियर 1 शारी केंद्रांमध्ये विकसित जातली तेव्हा ती आधीच सुव्यवस्थित आणि फुडारा खातीर सज्ज असतली. गुरुग्रामात अर्बन मोबिलिटी इंडिया UMI परिषद आणि प्रदर्शन 2025च्या 18व्या आवृत्तीच्या समारोप सत्रात उलयताना मंत्र्यांनी हे सांगले. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज ओडिशाक भेट दितले आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवपा खातीर पोषण सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर आणि सैमीक शेती पद्धतीक चालना दिवपा खातीर महत्वाच्या कार्यावळींनी वाटो घेतले. मंडिया दिवासा वा बाजरी दिन कार्यावळीच्या उक्तावण अधिवेशनात चौहान मुखेल सोयरे असतले. राज्यात आणि देशभरात बाजरीचे उत्पादन प्रक्रिया आणि वापर वाढवपा खातीर केंद्रान केल्या उपक्रमांचे ते उजवाड घालतले. उपरांत कृषी मंत्री कटकच्या सदर वाठाराक भेट देऊन शेतांची पळवणी करतले आणि शेतकऱ्यांकडे थेट संवाद साधतले. तसेच मुखेल राष्ट्रीय शेतकी उपक्रमांची अंमलबजावणी घटमूट करपा खातीर ICAR सेंट्रलायज रिसर्च इन्स्टिट्यूट हांगा जावपी संयुक्त धोरणात्मक बसकेतूय वाटो घेतले. 2050 मेरेन देशातली शारी लोकसंख्या 87.60 कोटी परस चड जातली असो अंदाज आसा असे गृहनिर्माण आणि शारी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू हांणी सांगला. तातूंत सकारात्मक बाबी रुजवाड घालतना साहू हांणी म्हळे की 2030 मेरेन शार आणि शारी भाग देशाच्या GDP 70% चड योगदान दितलो आणि आर्थिक विकासाचे चालक जातले. ताणी खुलासो केला की ईशान्य आणि हिमालयन प्रदेशांक स्वच्छ आणि लवचिक शारी विकासात तेको दिवपाक 1,000 कोटी रुपयांचो ग्रीन अँड हिमालयन सिटी फोकस्ड फंड नावाचो निधी तयार करतात. पंतप्रधान आवास योजना शारी 2.0 आणि नाविन्यपूर्ण वित्त पुरवठा यासारख्या योजनांवरवी सरकार समावेशक परिसर आणि स्वयंपूर्ण शहरां बांधपाक काम करता. जलद शहरीकरणाक लागून उद्भवपी प्रमुख आव्हानाबद्दल उलयताना स्वच्छ भारत अभियान कोयर व्यवस्थापनाकडून संबंधित समस्याचे व्यवस्थापन करूंक शकता असेही मंत्र्यान म्हळे. प्रधानमंत्री कार्यालयान शेअर केल्या एका खबरेप्रमाण फाटल्या महिन्यात केंद्राक भंगार विक्रीतल्यान सुमार 800 कोटी रुपया मिळ्यात. लेखाप्रमाण फाटल्या महिन्यात स्वच्छता मोहिमेवेळार सरकारान भंगार विक्रीतल्यान ही व्हड रक्कम मेळिल्या. 2021 वर्सुकी मोहीम सुरू झाल्या सावन भंगार विक्रीतल्यान सरकाराक जाल्ले एकूण उत्पन्न सुमार 4,100 कोटी रुपया मेरेन पावला असे या खबरेत म्हळा. शुटिंगार इजिप्तातल्या कायरो हांगा जाल्ल्या दादल्यांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सर्तीत भारताच्या अनिश भानवाला हाणी रुपया पदक मिळून ISSF संवसारीक अजिंक्यपद सर्तीत इतिहास रचलो. निमणे होल्डिंगात अनिशान 28 लक्षां गाठली. या उल्लेखनीय कामगिरीन अनिश ऑलिंपिक सर्तीत संवसारीक अजिंक्यपद सर्तीत पदक मेळपी पहिलो भारतीय वैयक्तीक पिस्तूल नेमबाज थारला. पणजी गोंय हांगा सुरू आशिल्ल्या 2025 फिडे बुद्धीबळ विश्वचषक टायब्रेकरात ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमण हाणें ग्रँडमास्टर बोगदान डॅनियल डीक हाका हारोवन चवथे फेरयेंत पावला. पूण विदीत गुजराती आनी नारायण SL आपआपल्या टायब्रेकर मॅचींत कठीण पराभवा उपरांत भायर पडले. टायब्रेकरात गुजराती शेकलंडा कडल्यान हारलो. डी गुकेश आनी अरविंद चिथंबरम हांकांय बेगीन भायर सरचें पडलें. भारतीय हवामान खात्यान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि झारखंडात फुडले 3 दीस थंड लारा येवपाचो अदमास दिला. उदेंत राजस्थानात आज लेगीत अशीच हवामानाची स्थिती चालू उरतली. फुडले 2 ते 3 दिसात ईशान्य भारतात उण्यात उणे तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस देवपाची शक्यता आसा. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती मुर्मू 8 ते 13 नोव्हेंबर मेरेन अंगोला आणि बोत्सवानाच्या भोंवडेर आसात. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आणि निमण्या टप्प्याचो प्रचार काल सांजवेळा सोपलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या भूतान भोंवडेक सुरवात करतले. पणजी गोंय हांगा सुरू आशिल्ल्या 2025 फिडे बुद्धीबळ विश्वचषक टायब्रेकरात ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमण हाणें ग्रँडमास्टर बोगदन डॅनियल डिकाका हारोवन चवथ्या फेरयेंत पावला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.